बाळू मामाच्या देवळात उभा राहिलो खांबणीला देव ते बाळू मामा इंती घालू तो ब्राह्मणाला देवाच्या देवळात मेतक्या गावामध्ये बच्चा नागाच येटुळ बाळू मामाची पाठबळ मेतक्या गावामध्ये वाडा कुणाचा चित्तरीला देव ते बाळू मामा बावा भैरागी उत्तरेला
नाव सांगा ना मावशी तुमचं नाव सांगा ना सांगितलं
आणि सांगा पाहिजे
कोणतं नाव
सखूबाई
हा आणि ह्यांचं काय
शालूबाई
शालूबाई बरं आता दुसरं कुठलं तरी म्हणा की मावशी बाळू मामाच ते आम्हाला कळलं आता जरा दुसरं तरी म्हणा दुसरं आता काय बरं थांबा तुम्ही सखूबाई शालूबाई जाऊ ना खबर का नाही म्हणते त्याच्यात गोंधळ होतोय
म्हणते
आता ह्या दोघी कशा
यांचं मत काय म्हणतात डबल बायका म्हणाले की एकामेकीचे
पण त्या गोंधळ होतो आमच्या रेकॉर्ड मध्ये हा प्रश्न आहे आवाजाचा गोंधळ होतो सांगा
त्यांचं म्हणू देवाचं म्हणू काय
म्हणा कुठले पंढरपूरच म्हणा आणि
कुठलेही तुम्हाला येते
शेतावरून म्हणा बैलावरून म्हणा देवाचं म्हणा पंढरपूरच म्हणा
म्हणा आता त्यांचं सारखं मला
साधेल काढायचा काढायला आम्हाला येईल.